तिसऱ्या रविवारच्या केंद्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे प्रार्थनेने होईल. प्रार्थना म्हणणार आहे सतत सौ ऐश्वर्या कुलकर्णी. ऐश्वर्या,
हा आवाज ऐकू येतोय अदिती?
हो हो येतोय.
अदिती रेकॉर्डिंग करते?
हो कर.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. स्वामी शिष्य मंडल कारुण्य सिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्यमूर्ति तथा सोहं दोष प्रसार कार्य निरत समयति खलु आततां ध्यायामि मकरन्दनाथयतिनम् साक्षात् सायुज्यताम् ध्यायामि मकरन्दनाथयतिनम् साक्षात् सायुज्यताम् शान्तसुबोधवति वाचि पराशुद्धता नित्यानित्यविवेकदीपशिखया नित्यं परात्मीव्रता आशीर्वत्तास्वरूपनाथ गुरुणा वन्दिते ध्यायामि मकरन्दनाथयतिनम् साक्षात् सायुज्यताम् कार्ये निरुक्तता सहजता ध्याने च तद्रूपता भक्ता धन्यास्तिति सुविहिता ज्ञानेन सह मुक्तता कोमलता सुखदर्शने मधुरता परिशेन सम्पूर्णता ध्यायामि मकरन्दनाथयतिनम् साक्षात्सायुज्यताम् ध्यायामि मकरन्दनाथयतिनम् साक्षात्सायुज्यताम्
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्री राम. वाढदिवस, बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी हे आपल्या पुढे राहणाऱ्या लोकांना, आपल्या सर्वांना अतिशय परिचयाचे असे शब्द आहेत असं आपण म्हणू. बर्थडे पार्टी, बर्थडे सेलिब्रेशन आणि त्या निमित्ताने येणाऱ्या अनेक इतर संकल्पना म्हणजे बर्थडे केक, बर्थडे पार्टी थीम यांनी भरून गेलेली मोठमोठाली दुकानं हे आपल्या सगळ्यांना अतिपरिचयाचं असं आहे असंही आपण म्हणू. ह्या उलट संतांचे, सत्पुरुषांचे वाढदिवस मात्र आपण अतिशय विशेषत्वाने उत्सवाच्या स्वरूपात असे साजरे करत असतो. आपल्या वाढदिवसाचं कोणतंच विशेष न बाळगणाऱ्या अशा संतांचे वाढदिवस अगदी उत्सवाच्या स्वरूपात साजरे होत असतात. ते कशासाठी आपण साजरे करतो? तर आपण त्यांच्या समान व्हावे, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समानुभावे हाची सापडे बोध करा नंदांच्या चरित्राचं कथन त्यांचं गुणवर्णन हे अशासाठी करायचं की त्यामुळे आपल्यालाही कुठेतरी त्यांच्या गुणांप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये तसा प्रयत्न सुरू व्हावा. आज आपणही आपल्या कर्मप्रिय स्वामीजींचा 54वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. चालणे सुंदर बोलणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्यही सुंदर असं सगळंच सुंदर असणाऱ्या स्वामीजींचा वर्धापन दिन. आणि हे एवढं सगळं जरी सुंदर असलं तरी त्या सगळ्यापासून अतिशय अलिप्त नम्र असे स्वामीजी अगदी साधी सहज अशी राहणी आणि उच्च विचारसरणी हे स्वामीजींचं वैशिष्ट्य म्हणता येईल. एखादा समुद्र असतो ना, आपण जर समुद्र पाहिला तर आपल्याला पाहिल्यावर त्याची लांबी रुंदी खोली ह्याचा काही पत्ता लागत नाही, फक्त त्याची अथांगता एवढंच आपल्या लक्षात येत. तसंच काही विशाल असं अंतकरण स्वामीजींचं आहे असंच वाटतं. अतिशय स्पष्ट आणि ट्रान्सपरंट अशी विचारसरणी असं स्वामीजींचं वैशिष्ट्य आहे. आणि ह्या विशाल अशा अंतकरणात अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती तर स्वामीजींचं भगवंतासाठी असलेलं सद्गुरूंसाठी असलेलं प्रेम, प्रेमाने उत्थंबून राहिलेलं असं अंतकरण. आणि त्याचमुळे की काय त्यांच्या सान्निध्यात जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा तेव्हा त्या प्रेमाचा वर्षाव आपल्यावरही होत असतो. नामदेव महाराज म्हणतात, रंग गरवा रूप गरवे दर्शन गरवे कानडियाचे नामा म्हणे तुझे अवघेची गरवे त्यासाठी गरवे प्रेम तुझे. म्हणूनच की काय आपल्यापैकी प्रत्येक जण जेव्हा जेव्हा भारतात जातो तेव्हा कितीही छोटीशी ट्रीप थोड्या दिवसांची ट्रीप असली आणि कितीही बिझी स्केड्यूल असलं तरी वेळात वेळ काढून आपण स्वामीजींचं दर्शन घेऊन येतो. अशा स्वामीजींचा वर्धापन दिन उत्सव आज आपण आजच्या केंद्रामध्ये साजरा करत आहोत. समर्थ म्हणतात की ही भगवत भक्ती संतांकडे जी भगवंताचं प्रेम असतं भगवंताबद्दल भक्ती असते ती कशामुळे बरं निर्माण होते ह्याचं कारण संतांची प्रकृती ही अतिशय सत्वगुणी शोधित सत्वगुणी अशी असते. आणि ह्या सत्वगुणाचं वर्णन करणारे असे अनेक उव्या समर्थांनी राजगोदामध्ये दशक 2-7 मध्ये लिहिलेले आहेत. ही सत्वगुणाची लक्षणं खरोखरच खूप वाचायला सुद्धा खूप चांगली अशी आहे. आणि त्यातील प्रमुखच लक्षण जे आहे हे समर्थांनी 7व्या समासात 9व्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे ते आज आपण चिंतनासाठी घेणार आहोत. समर्थ म्हणतात, सत्वगुणे भगवत भक्ती सत्वगुणे ज्ञान प्राप्ती सत्वगुणे सायोज्य मुक्ती पावी जेते. या सत्वगुणाचं प्रमुख लक्षण सांगणारी ओवी जी आहे ती अशी आहे की ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक तत्सन्निध विवेक तो सत्वगुण. या ओवीवरती या ओवीच्या पहिल्या चरणावर निरूपण करणार आहे सद्भक्त नरेश खुडे. नेहमी हसतमुख आणि नम्र असणारा नरेश सध्या युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये PhD करतोय. त्यांनी 2002 स्वामीजींचा अनुग्रह घेतलाय. आता आपण त्याचं चिंतन ऐकूया. नरेश
परमगुरु सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः. सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेद्वारे त्रिगुणाची निर्मिती अशा आपल्या स्वरूपाची प्राप्ती करणे हेच परमार्थाचे ध्येय आहे. पण त्रिगुणांचे पलीकडे जाणे हे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. स्वामीजींच्या कृपेशिवाय ते शक्य नाही. स्वामीजींच्या कृपेला मात्र होण्यासाठी त्यांचा बोध आपल्या अंतकरणात रुजावा म्हणून आपल्या मनाची मशागत करतो तो खरा सत्वगुण। अशा सत्वगुणाची लक्षणे सांगताना समर्थांनी सर्वप्रथम सांगितलेले मुख्य लक्षण म्हणजे ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सुख तो सत्वगुण। यातील पहिल्या ओळीचा अर्थ आता आपण विस्ताराने बघू। ईश्वरी प्रेमाधिक प्रपंच संपादने लौकिक, अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर समर्थांना असे अभिप्रेत आहे की भगवत भक्तीस अधिक प्राधान्य देऊन भगवंताच्या इच्छेनुसार जे काही आई जीवन प्राप्त झाले आहे ते अत्यंत नेटकेपणाने परमार्थाला सुसंगत असे जगणे। समर्थ असे म्हणतात की प्रपंच सांडून परमार्थ कराल तरी तुम्ही कष्टी व्हाल, परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी। त्यामुळे ईश्वरनिष्ठा आणि प्रपंच हे दोन्ही साधने हे आपले ध्येय आहे। ईश्वरनिष्ठा म्हणजे परमेश्वरावर असलेले निष्काम निरपेक्ष प्रेम। सर्व संतांच्या जीवनात उत्कट ईश्वरनिष्ठा प्रदर्शनी दिसून येते। परमेश्वर प्राप्तीच्या ध्येयापुढे इतकरी अनेक सुखांचा प्रलोभनांचा त्यांनी त्याग केलेला दिसून येतो। या संदर्भात स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग खूपच गोलका आहे। वयाच्या 21 वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले। वडील कलकत्ता हायकोर्टात अटर्नी होते, पण त्यांच्या निधनानंतर घरची परिस्थिती खूपच बिकट झाली होती। तर घरच्या हालापेष्टा न बघून एके दिवशी तरुण वयातील विवेकानंद म्हणजे त्यावेळेचे नरेंद्र रामकृष्णांना म्हणतात की मी नोकरी करावी असे घरच्यांना वाटते, पण मला तर सतत तुमच्यापाशी राहावेसे वाटते। तेव्हा तुम्ही कामी वाचायला सांगा तरी की याला नोकरी मिळवते। तेव्हा रामकृष्ण परमहंस नरेंद्राला म्हणाले की मी सांगायच्याऐवजी तूच जाऊन सांग। खरं तर रामकृष्ण कालीमातेशी बोलतात यावर नरेंद्रांचा विश्वास नव्हता, तरीही नायलाज आणि नरेंद्र कालीमातेपाशी गेले आणि दोन्हीतून त्यांनी प्रार्थना केली, आई तुला ज्ञान दे, वैराग्य दे, भक्ती दे। तीन चार वेळा जाऊन देखील ते कालीमातेजवळ मला नोकरी दे असे मागू शकले नाही। रामकृष्णांना नरेंद्राचे खूप कौतुक वाटले। ते त्यांना म्हणाले, नरेंद्र तुझ्या घरच्या मुलांना गाडी भरडे वस्त्र आणि दोन वेळाची जेवण याची कधीही दगात पडणार नाही, तू काळजी करू नकोस। पण तू जे कालीमातेपाशी मागितलेस ते ज्ञान वैराग्य भक्ती तुला निश्चित प्राप्त होईल। परमेश्वराच्या प्राप्तीची अनिवार्यवर हा सर्व संतांचा चरित्रमधला समान दुवा आहे। त्या ओळीबाई त्यांनी सगळे भौतिक आनंद सोडून दिलेले आहे। आपल्या स्वामीजींना सुद्धा ईश्वर वयापासूनच परमार्थाची तीव्र वेळ होती। बारामती वेळ असताना तेच तासन तास पाण्याच्या धातीवर ध्यान करत असत। दिवाळीची रोषणाई पाहून त्यांचे मन आत्मज्ञानासाठी व्याकुळ होत असे। बाहेर जसा दिव्यांचा प्रकाश आहे तसा ज्ञानाचा प्रकाश माझ्या अंतःकरणात केव्हा पडणार अशी व्याकुळता त्यांच्या मनात दाटत असे। हे स्वामीजींचे देवावर निश्चित प्रेम नाही करताय, देवावर निश्चित प्रेमाचा साहजिकच होणारा परिणाम म्हणजे पूर्ण समर्पण। आपल्याला ज्ञाताने आपल्या प्रिय व्यक्तींची प्रत्येक कृती आवडते, त्याबद्दल आपली काही तक्रार नसते किंवा त्यांनी हमी करावे अशी काही अपेक्षा नसते। त्याप्रमाणेच देवावरच्या प्रेमामुळे त्यांनी निर्माण केलेली जग त्यातील बऱ्या वाईट घटना सर्वांचा संतांनी मनापासून स्वीकार केलेला असतो। आपल्या हाताला आलेली सुखदुःखे आपली सगळी करणे या अत्यंत दुर्भाव्य अशा परमेश्वराच्या सत्तेमध्ये होतात। आपण आनंद भावाने परमेश्वरास शरण असावे, त्याच्याशिवाय आपले वेगळे असे अस्तित्वच नाही, त्याच्या इच्छेपुढे आपली काही इच्छा नाही असा भाव ईश्वर प्रेमामुळे सत्वगुणामुळे दृढ होतो। खेळविषयी कैसा खेळून साचार तू सूत्रधार भाऊ नेहमी असा स्वामी स्वरूपानंदांचा असणारा सहज भाव म्हणजे त्यांच्या असणारा ईश्वरावरील परापक्ष प्रेमच आहे। सत्वगुणाचे दुसरे लक्षण म्हणजे प्रपंच संपादने लौकिक। प्रपंच म्हणजे व्यवहारात समाजात आपल्या भूमिकेनुसार आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य करणे, आपली व्यवहारातील जबाबदारी चोख बजावणे हे देखील सत्वगुणाचे लक्षण आहे। सहजच सत्वगुणी असणारे संत आपला प्रपंच जसा करतात तो आपल्या सर्वांसाठी असलेला आदर्शच आहे। अगदी लहान वयात स्वामी माधवनाथांच्या वडिलांचे निधन झाले आणि सर्व कौटुंबिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली। मागे कोणताही पाठबळ नाही, आधार नाही अशा परिस्थितीत पुण्याला आलेल्या स्वामीजींनी आपल्या दरवळ्याला दोष दिल्याचे आपण कधीही ऐकले नाही। त्या परिस्थितीत सुरुवात करून एक यशस्वी कापडदुपया होण्याचा प्रवास करताना स्वामीजींनी आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक जबाबदारी अत्यंत आनंदाने आणि चोखपणे पार पाडली। स्वामी करतेस पण आपले शिष्यही तसेच असावे असा त्यांचा कटाक्ष होतो. एकदा मोठे स्वामीजी काही कामानिमित्त स्वामीजींच्या बँकेत गेले होते. स्वामीजींच्या साहेबांना भेटून त्यांनी स्वामीजींच्या बँकेतील कामाबद्दल चौकशी केली. स्वामीजींच्या साहेबांनी स्वामीजींच्या कामाबद्दल केलेली प्रशंसा ऐकून त्यांचे समाधान झाले. आपण सांगितलेलं परमार्थ आपला शिष्य व्यवहारात किती अंमलात आणतो हे त्यांच्यासाठी तितकेच महत्वाचे होते. मोठ्या स्वामीजींचा मनोभाव ओळखून स्वामीजींनीही ऐश्वरी प्रेमाबरोबरच प्रपंच देखील अगदी कटाक्षाने संपादला होता. खरंच मोठे स्वामीजी आणि स्वामीजींनी समर्थांची होऊन जी होवी अक्षरशः जीवनात उठवली आहे. आपण परमार्थ करतो आपण विरक्त आहोत म्हणून स्वामीजींनी किंवा मोठ्या स्वामीजींनी आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्यातून कधी काही सवलत घेतली नाही. स्वामीजी तर नाथ संप्रदायाचे अग्रगणी झाल्यानंतरही आपली बँकेतील नोकरी नेहमीप्रमाणेच करत होते. अशा प्रकारे लक्ष आणि समाधानपूर्वक प्रपंच करायचा तर मन आणि बुद्धी शुद्ध हवीत. संसारातील आपली कर्मे देखील कशा भावाने करावीत हे स्वामीजींनी सांगितले आहे. कर्मे करताना कामना आणि संकल्प याखेरीज घडली पाहिजे. सर्व कर्मे अहंकार विरहित झाली पाहिजेत. आत्मसमर्थांना अभिप्रेत असणारा प्रपंच संपादायचा असेल तर सर्व कर्मे या भावाने केली पाहिजेत. पण असा भाव साधायचा कसा त्यासाठीही स्वामीजींनीच आपल्याला त्याची युक्ती सांगितली आहे. ती म्हणजे कोणतेही उचित कर्म जे करायचे आहे ते स्वतःच्या सत्तेने पूर्ण प्रयत्नही करायचे पण भावन अख्या ठेवायचं ती भगवंत करून घेत आहेत सद्गुरु करून घेत आहेत. अशा प्रकारे अभ्यास करता करता हळूहळू कर्म निष्काम होऊ लागतील आणि आत्मज्ञानाकडे घेऊन जातील. आपल्या मनाचा ओढा साहजिकच प्रपंचाकडे असतो त्यामुळे आधी प्रपंच करावा नेटका या उद्देशाचा गौरव तर करण्याकडेच आपला कल असतो. प्रपंच आणि परमार्थाचा समतोल साधायचा तर सतत सावधचित्त असले पाहिजे. पण ही मनाची सावधानता तरी आणायची कशी याही बाबतीत आपल्या सद्गुरूंचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. ते फक्त काय करायचे सांगत नाहीत तर ते कसे करायचे हे त्यांच्या जीवनातून सतत शिकवत असतात. मोठ्या स्वामीजींच्या आणि स्वामीजींच्या जीवनात ही सावधानता ठळकपणे दिसते. बँकेच्या नोकरीमध्ये आपल्या साहेबांकडून प्रशंसा मिळवणारे स्वामीजी स्वतःच्या नोकरीमध्ये किती अलिप्त होते. आपल्या सद्गुरूंपासून लांब जावे लागू नये म्हणून त्यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या नाहीत प्रमोशने घेतली नाहीत इतर मुलं या भावनेच त्यांनी प्रपंच केला. या उभी संदर्भात विचार करताना आणि संतांच्या जीवनातील असे काही प्रसंग आठवताना असा विचार मनात येतो की खरोखर आपल्याला कालिनाथाने दर्शन दिले तर आपण काय मागू. खरंच आपण विवेक वैराग्य मागू का दिवाळीच्या रोषणाईमध्ये तर सोळाच पण अगदी प्रार्थना करताना किती वेळा माझे मन व्याकुळ होते. सद्गुरूंपासून दूर जाऊ नये म्हणून किती वेळा मी आई प्रलग्नांचा त्याग केला आहे. या प्रश्नांची उत्तरं सांगायची खरंच गरज नाही. आधी गरज आहे ती निश्चित ईश्वर निष्ठेची आपल्या साधकांच्या लेखी आपले सद्गुरु म्हणजे ईश्वर. कारण आपले बोध धरून आपल्याला ज्ञानापर्यंत मिळण्याचे जे काम ईश्वर देखील करत नाही ते आपले सद्गुरु आपल्यासाठी अविरत करत असतात. आणि सद्गुरुनिष्ठा हीच आपली ईश्वर निष्ठा. सद्गुरूंच्या चरणी पूर्ण समर्पण हीच आपली ईश्वर भक्ती. ती कशी असावी तो स्वामीजींकडे बघून कळते. आपल्या पूर्ण जीवनात फक्त स्वामी माधवनाथांना केंद्रस्थानी ठेवून स्वामीजींनी तुम्ही जीवे त्यांचे दास्यत्व केले आहे. सतत 30 अधिक वर्षे ते आपल्या सद्गुरूंचा मनोभाव जपत त्यांची सेवा करत आहेत. त्याप्रमाणेच आपलीही प्रत्येक कृती ही स्वामीजींसाठी त्यांच्या इच्छेनेच होवो त्यांची सेवा करण्याची संधी सतत आपल्याला मिळो अशी प्रार्थना स्वामीजींकडे करूया. आणि या सेवेची संधी समजण्याची बुद्धी देखील आपण स्वामीजींकडेच मागूया. पुन्हा एकदा स्वामीजींच्या चरणी नमस्कार करतो. हरिवंतच
ह्या ओळीच्या दुसऱ्या चरणावर दत्त स्वू उमा कुलकर्णी तिचं चिंतन व्यक्त करणार आहे. शांत मितभाषी अशी उमाताई आपल्या ह्या कॉन्फरन्स केंद्रामध्ये अतिशय नियमितपणे जॉईन होत असते. सध्या ती IBM मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तिने 2006 मध्ये स्वामीजींचा अनुग्रह घेतला आहे. आता आपण ती काय सांगते ते ऐकूया. उमाताई
अगर ऐकू येतोय का?
हो येतोय.
ओम श्री स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री स्वामी मकरंदनाथाय नमः। ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादनी लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण। सत्वगुण हा परमार्थाचा पाया आहे। तो वर्धिष्णु करण्यासाठी विवेक ही महत्वाची गोष्ट आहे। विवेक म्हणजे आत्मनात्म विवेक। जो आत्मा काय आणि अनात्मा काय हे स्पष्टपणे सांगतो ते म्हणजे विवेक। देह मन बुद्धी हे क्षरगंभूर आहेत असे जाणणे म्हणजे विवेक। सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जे परमार्थाच्या आड येईल त्याला दूर करणे हा आहे विवेक। सद्गुरूंवर पूर्ण समर्पित होऊन प्रपंच नेतका संभाळून कसा राहायचा हे स्वामीजींनी आपल्याला जमून दाखवले। संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सोडिता जगामध्ये सार्थकता विचारायची होय अशा समर्थांच्या उपदेशाला अनुसरून स्वामींनी आपले जीवन घडवलं। हे त्यांनी सदा सन्मुख विवेक या आधारे जमावले। संसार किती व कसा करायचा याचं मोजमाप त्यांनी विवेकाने पारखून पाहिले। त्यांनी अतिशय साधी मध्यमवर्गीय राहणी ठेवण्याचा निर्णय केला आणि तो कायम ठेवला। स्वामीजी बँकेत असताना एकदा असं झालं की परमनंट झाल्यावर बँकेच्या सर्वांना पार्टी दिली। पार्टीमध्ये सिक्रेट देण्याचा वरिष्ठांकडून आग्रह झाला तर अपयपान न करण्याचा आपला डिसिजन पक्के पक्के राहिले। इंद्राचे नाना महाराज परवारेकर म्हणाले होते पराजीचे दोन पायरे असतात। एका पायऱ्यात वजनाचे माप आणि दुसऱ्या पायऱ्यात मोजण्याची वस्तू। वजनाचे माप म्हणजे परमार्थाचे अधिष्ठान आणि दुसऱ्या पायऱ्यात मोजण्याची वस्तू म्हणजे प्रपंच। प्रपंच कमी अधिक करायचं परंतु परमार्थ साधना मात्र कायम ठेवायची। जगतात नाना प्रकारच्या प्रकृती आढळतात ते सर्व परमात्मापासून झाले आहेत असा बोध ठेवला की विवेक करणे सोपे जाईल असे संत सांगतात। स्वामीजींकडे हजारो लोक येतात आणि ते सर्वांना आपलेसे करून घेतात हे त्यांना कसं तरी जमत तर त्याचं कारण म्हणजे सदा सन्निध विवेक। सर्वांमध्ये ते सत्तारूपी चैतन्य मात्र असा एकच आत्मा भरून राहिला आहे असा विवेक करतात। समर्थांच्या इथे सदा सन्निध अचित्य खूप इम्पॉर्टंट आहे। सदा म्हणजे काळ आणि सन्निध म्हणजे अतिशय जवळ। आपण आज खुश असलो की सगळ्यांशी उत्तम वागतो परंतु उद्या आपल्या मनासारखं काही झालं नाही की परत आपण देह बुद्धी मनावर येऊन विवेक गमावतो। आपला विवेक कायम समृद्ध नसतो तो संतांचा असतो। दार बंद करून ध्यान केल्यावर सर्वांवर प्रेम करणं सोपे येणं आणि ते कायम टिकवणं याचा फरक आहे। ते होण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो। यासाठी दर क्षणाला अतिशय सावध आणि जागृत राहून साधना व नित्यकर्म करणे आवश्यक ठरते। हा इहलोक अगदी क्षणगंभूर व नाशिवंत आहे। जे कोणी जन्माला येतो तो मृत्यू पावणार आहे असा बोध व जाणे राहत नाही। आपल्या जवळच्या व्यक्तींची मृत्यू झाल्यास खचून न जाता आपण देह मन बुद्धी नाही परंतु शाश्वत असा आत्मा आहोत हा विवेक ठेवायला आपल्याला संत सांगतात। देहा तीर्थ वस्तू आहे ते तू परसंमत आहे देह संकुनास आहे तुझे विदेहासी परंतु हे मात्र जमत नाही। माझ्या मैत्रिणीची 18 वर्षाची मुलगी कार अॅक्सिडेंट मध्ये गेली। कोलंबिया युनिव्हर्सिटीची अतिशय ब्राईट फ्युचर असणारी अशी मुलगी अशा अचानक दुर्घटनेने आपल्या आयुर्वेदिक आणि इतर लोकांचा तुकडे तयार करून गेली। अशा दुःखद क्षणांना तोंड देण्यासाठी आपण दर क्षणाला प्रयत्न करायला पाहिजे। तसेच सुखात अतिशय उल्लासित न होता अभिप्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। ज्ञानासाठी सुद्धा विवेकाची गरज आहे। खूप खाल्लं किंवा रात्री जागरण केलं तर दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसायला त्रास होतो। सरस होऊन आपल्या दिवसाचं प्लॅन करणे उचित ठरते। तसेच ध्यानात खंड न पडणे व वेळोवेळी किंवा अधिक साधना करणे याच्याने आपली परमार्थाची स्थिती वाढू शकेल। बँकेत असताना स्वामीजींना ट्रिप आउटिंगसाठी त्यांनी रजा दरवर्षी मिळत असे। स्वामीजी त्या रजेचा उपयोग कुठे साईटसीन साठी फिरवल्या न जाता स्वतःच्या साधनेसाठी वापरत असत. विरोधाचा आर काही येत असेल तर संसार आपल्या मनात असतो, आपले नातेवाईक आणि त्यांची सुखदुःख आपल्या मनात असतात. आपल्याला मनाची रिअल एस्टेट खूप थोडी आहे, ती कक्षातून वापरणे गरजेचे आहे. स्वामीजी पण स्वतःवर प्रयोग करतात. प्रत्येक क्षणी आपण जिथे आहोत तिथे 100% अटेन्शन देण्याचा त्यांनी निश्चय केला. घर सरकारवर घराचा विचार बंद आणि तसेच घरी आल्यावर घरच्या व्यवहाराकडे लक्ष. दुसरी गोष्ट आर होती ती म्हणजे हवं नकोच्या चाकऱ्या. त्याच्यामुळे खरं होत असेल तर आपल्या प्रायोरिटीज बदलतात आणि विवेक दिला पडण्याची शक्यता असते. समजा आपली कुठलीही महत्वाची परीक्षा आहे तर आपण सगळीकडे जातो, कामे करतो, तर साजरी करतो, तर आपल्या मनात कायमच्या परीक्षेचा ध्यास लागलेला असतो. तसाच आपण आत्मतत्वाचा ध्यास घेऊन राहिलो तर आपण परमार्थाच्या फायनल परीक्षेत व्यवस्थेनी पास होऊन जाऊ असा विश्वास वाटतो. शेवटी ईश्वरावर अत्यंत प्रीती आणि त्याच्या देवीला आत्मनात्म विवेक आमच्या हातून करून अशी स्वामी चरणी नम्र प्रार्थना. त्याने दिलेली शिकवणूक त्यांच्याच चरणात शिकवून हे मी चिंतन संपवते. हरिओम तत्सत.
दत्त नरेश आणि उमाताई म्हणाली तसं खरोखरच स्वामीजींचं जीवन हे एक ध्येयासक्त असं जीवन होत आणि त्याबरोबरच ईश्वर प्रेमाने सद्गुरु प्रेमाने भारलेलं असं ते जीवन आहे. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो संसार गुरु म्हणून विशेष अत्याधरी विवेकावरी. या ओळीचा जर यथार्थ किंवा अर्थ समजून घ्यायचा असेल तर स्वामीजींचं जीवन पाहावं. नरेश म्हणाला तसं स्वामीजींनी खरोखरच आपल्या सद्गुरूंना स्वामी माधवनाथांना आपल्या जीवनाचं केंद्रस्थान बनवलं आणि संपूर्ण आयुष्य स्वामीकारासाठी वाहून घेतलं. स्वामीजींच्या साधक निष्ठेपासून या सगळ्या प्रवासाचं अतिशय जवळून साक्षीदार असलेले असे आपल्या मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय मिलिंददादा. 1978-1979 मिलिंददादा स्वामीजींच्या बरोबर आहेत. एक सखा, सुरुज, बंधू, निरंजन अशा विविध नात्यांमध्ये ते स्वामीजींबरोबर आहेत. आज आपल्याला ते स्वामीजींच्या साधकावस्थेपासून असलेल्या सद्गुरु प्रेमाबद्दल, गुरु भक्तीबद्दल सांगणार आहेत. बिंदादा
राहणं यासाठी सुद्धा सद्गुरुगुणाची खूप गरज असते. आणि प्रभू विवेकामुळे प्रभावित झालेला आहे. त्या प्रभूगुणाला आत्मानात्मक विवेकाची वेळ आहे. त्या प्रभूगुणामुळे खरं म्हणजे महात्मा घडत असतात. त्या प्रभूगुणामुळे तर सत्य निर्माण होत असतात. प्रवेशापर्यंत सत्य जीवन हे प्रेमाला आध्यात्म देणार संतांच्या चरणांशी समर्पित होणार असत. आपण अनेक संतांची चरित्र बघितली असतील. नरेशनी स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचे प्रसंग सांगितले. अनेक संत विवेकानंद नव्हे तर अनेक संत त्यांच्या जीवनाकडे आपण बघू जर आपल्या असं लक्षात येतं की अगदी सुरुवातीपासून त्यांच्या प्रेरणा या भगवत प्रेमावर आधारित असतात. संत प्रेमावर आधारित असतात. सद्गुरूंविषयीच्या प्रेमावर आधारित असतात. मकरंदनाथांच्या जीवनातल्या काही घटनांच्या माध्यमातून ते सांगायचा मी आज आपल्याला प्रयत्न करणार आहे. त्यावेळी सांगून होईल जसं मला कल्पना नाही, पण माझा प्रयत्न राहील की मी जास्तीत जास्त या दृष्टीनं प्रयत्न करेन. मी सगळ्यात पहिल्यांदा 1989 ऑगस्ट मध्ये त्यावेळी दाखल माझ्यांना सांगितलं. त्यावेळेला पुण्याच्या तुळशी बाजूजवळ एक डॉक्टर लक्ष्मण वाटे यांचा एक दवाखाना होता आणि त्या दवाखान्यामध्ये रविवारी सुट्टी असायची. रविवारी 4:30 ते 5:30 दुपार असं ते केंद्र करत असे. मिलिंद वाटे हे मला शिक्षक होते आणि आमचे मित्र मिळते प्रसंग असल्यामुळे त्याच्या आग्रहाला अनुसरून एक दिवस त्या रविवारी मी प्रथम त्या केंद्राकडे चांगलं काम करायला आपण दरेकदा अनिक्षणिक सुरुवात करत असतो. दुसऱ्या अनिक्षणिक तिथे व्हायला सुरुवात केली आणि तिथे पहिल्याच दिवशी माझी मकरंदमध्ये उच्चशी गाठ पडली. त्याचबरोबर सद्वंत राजीव खवाळकर, सद्वंत विजय कुलकर्णी असेही साधक तिथे होते. त्या दिवशी जेव्हा मी प्रथम त्यांना बघितलं त्यावेळेचा एक प्रसंग मला वाटतं लक्षात राहिला. तो म्हणजे त्या चेहऱ्याच्या सुरुवातीला स्वामींच्या आरत्या म्हणायचे. प्रथम माऊलींची आरती, मग स्वरूपानंदांची आरती, स्वामी बांधवनाथांची आरती. तर स्वामी बांधवनाथांची आरती इथे घडलेले सगळे मुलं म्हणायला लागले. मला याची कुठलीच आरती पाठ नव्हती, त्यामुळे ते पूर्ण वेळ डोळे उठून भेटण्यापेक्षा त्यांच्याकडे बघत होतो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सर्वजण भावाने ज्ञानेश्वर माऊलींची स्वरूपानंदांची आरती मानतात आणि स्वामी बाधवनाथांची आरती सुरू झाली तेव्हा तर मला आश्चर्य करतात. कारण स्वामी बाधवनाथ एक जिवंत व्यक्ती आहे हे मला माहिती होतं आणि तरी सुद्धा आरती कशी काय म्हणतात. आतापर्यंत जे माझ्या जे एकूण संकल्पना होते त्याला अनुभव काय सत्ताच होता. ती आरती म्हणत असताना मी सहज मकरंद गजांकडे मकरंद गजांकडे बघितलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा त्यांच्या समोर बसून आरती म्हणतो आहे अशा भावनेने ते आरती म्हणतो. एवढी भाव एवढा भाव एखाद्या जिवंत व्यक्तीविषयी असला ते माझ्या दृष्टीने आश्चर्यकारक होतं. मला त्या दिवशी ते विशेष वाटतं. पहिल्यांदा ह्या भावनेमुळे स्वामींविषयी आपल्या सद्गुरूंविषयी भावना मला तो भाव आश्चर्यकारक जरी वाटत असला तरी त्या व्यक्तीमधून असा भाव प्रगट होतो आहे त्याच्याबद्दल निश्चित एक आकर्षण वाटायला लागलं. त्याबद्दल निश्चित एक कुतूहल वाटायला लागलं. त्यानंतर पुन्हा चित्रात जात राहिलं. पुढे सप्टेंबर ऑक्टोबर 1989 अर्थात एका क्षेत्रानंतर आम्ही सर्वजण स्वामीजींच्या दुकानामध्ये म्हणजे कृती क्लॉथ स्टोअर मध्ये आपल्याकडे सगळ्यांना आता हे सगळे संदर्भ माहिती असतात त्याची माझी खात्री आहे. कारण आपण स्वामी बाधवनाथांचं चरित्र सुद्धा वाचलेलं आहे, वेळोवेळी ऐकलेलं आहे. तसं सुद्धा अनेक प्रसंग आपण आतापर्यंत श्रवण केलेले असतील. त्या युपी क्लासमध्ये केंद्र झाल्यानंतर आम्ही सहाच्या सुमाराला संध्याकाळी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा सुद्धा असा ते अजून आश्चर्याचा धक्का आणि कुतूहल अगं जागृत झालं. त्या दिवशी आम्ही दुधा गेल्या सर्वांनी स्वामी भागवतांना पायावर डोकं ठेवून नमस्कार केले. त्यांच्या दुकानामध्ये ते कृत्रिम बसलेले होते आणि कोणीही सर्वांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवले. त्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करताना बघणं हा सुद्धा माझ्या जीवनातला दर्जाच प्रसंग होता आणि आता करताच ते सुद्धा मला पाहिजे पाहिजे. आता कशाला करायचं हे सुद्धा मला माझ्याकडे प्रश्नच होता. ते सगळं असताना जेव्हा मक्रम यांनी नमस्कार केला तर त्या नमस्काराने मी पुन्हा एकदा आश्चर्यचकित झालो. तो नमस्कार त्यांनी तुमच्यासमोर त्या विनम्रतेने बसले पायावर डोकं ठेवलं पायावर डोकं ठेवून ते तसेच तिथे थांबलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मी बघत होते तर मला आश्चर्य वाटलं. पुढे खूप दिवसाने मला ही गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवली. माझ्या असं लक्षात आलं की आपल्या संतांच्या सद्गुरूंविषयी स्वामीजींविषयी त्यांचं जे समर्पण आहे त्यांच्याविषयी जो आत्यंतिक प्रेमभाव आहे तो त्यांच्या प्रत्येक कृतीतून प्रवेश होत होता. प्रत्येक वेळेला ते जेव्हा जेव्हा नमस्कार करत तेव्हा एक माझ्यासाठी अभ्यासाची घटना व्हायला लागली. कारण नमस्कारामध्ये तुमचा भाव सारखा अर्थच झाला नाही. नमस्कार म्हणजे नुसते कवायत असतो ते त्यांचा प्रत्येक नमस्कार हा अत्यंत भावपूर्ण होत असतो. त्याच्यामध्ये कुठलाही प्रयत्न नव्हता. त्याच्यामध्ये नैसर्गिक त्याच्यामध्ये स्पॉन्टेनिटी होती त्याच्यामध्ये स्वाभाविकता होती. या सगळ्या गोष्टींचं आदर खूप चांगल्या प्रमाणात पडत होता. स्वामी भागवतांतर मकरनाथांना त्या काळामध्ये व्यसन लागल्यासारखं होतं. फक्त मकरनाथांना लागलं असं नाही असताना तिथे येणारे जे सगळे साधक साधिका होते ते एक प्रकारे स्वामी भागवतांच्या प्रेमाने वेळ झाल्यासारखे केले होते. पण मकरनाथांत मला आश्चर्य यासाठी वाटायचं की त्यांचा माझा जेव्हा जास्त कर्तव्य झाला तेव्हा मला हे कळलं की त्यांच्यावर आश्चर्य संघाचा खूप प्रभाव आहे. यात्रेमध्ये जात होते आणि वाईच्या काळात 1977 झाली तेव्हा सत्याग्रह झाले. त्या सत्याग्रहामध्ये त्यांनी अटक करून घेतलेली होती. त्यांना अटक झालेली होती आणि त्यांना 2 महिने कारागार सुद्धा झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी त्यांना एक दिवस असं विचारलं की तू सध्या संघाचं कुठलं काम करतोय. सध्या नित्य शाखा किंवा साप्ताहिक शाखा किंवा काही नैवित्तिक जे कार्यक्रम असतात त्यातल्या काय काय गोष्टी तू अटेंड करतोय. तर त्यांनी मला सांगितलं की तसं कसं आहे की सकाळी मी उठून ध्यानाला जातो. सकाळी 7 मिनिटं ध्यान केलं की माझी बँकेत यायची वेळ होते. बँकेतनं संध्याकाळी घरी आलं की स्वामीजींच्या दुकानात जातो. स्वामीजींच्या दुकानात संध्याकाळी जाऊन आल्यानंतर जेवतो आणि रात्री प्रवचनाला जातो. त्यावेळेला स्वामीजींची प्रवचन रात्री 9:30 ते 10:15 अशी वागेश्वर निवासमध्ये असते. आणि दुकानात जाता म्हणजे स्वामीजींच्या ब्युटी क्लब स्टोर या दुकानात जातो. त्यामुळे रात्री प्रवचन झालं की आता हे सगळं केल्यावर मी शाखेत जाणार तेव्हा त्यामुळे मला शाखेत जाणं ते शक्य होत नाही. आणि हे सर्व बोलवायचं सकाळचं ध्यान सुरवायचं संध्याकाळचं दुकानात जाणं बोलवायचं संध्याकाळचं प्रवचन सुरवायचं हे सगळं करायचं आणि मग शाखेत जायचं हे काय मला आता जमणार नाही. हे फक्त बाजूला ठेवून आता संघाच्या कामामध्ये जाईल असं मला वाटत नाही. पण त्या कामाबद्दल मात्र माझ्या मनात अत्यंत प्रेम आहे आदर आहे आणि तो आता पुस्तकच आहे. बहुतेक माझा वेळ सगळा ध्यान दुकान प्रवचन याच्यामध्ये आपल्या जीवनाला दिशा देणं हे आपल्या हातात असतं. आपल्या जीवनाला सीमित करणं हे सुद्धा आपल्या हातात असतं. अभ्यासासाठी अगदी सुरुवातीपासून म्हणजे ही घटना मी आपल्याला सांगतो 1987 त्यावेळेस तथा आणि ते स्वामीजींकडे यायला लागून त्यावेळेस आणि 3 वर्ष पूर्ण झाले म्हणजे 1977 झाले ते स्वामीजींकडे यायला त्यावेळेला त्यांच्या मनाची त्यांनी अशी धारणा केलेली होती. आपल्याला जर एखादं आदर्श आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करायचा असेल तर आपल्या जीवनावर त्याचा सर्वत्र प्रभाव पडला पाहिजे. सर्व स्तरावर आपण त्या आदर्शाने प्रेरित झालेलं असलं पाहिजे. त्याप्रमाणे मकरनाथांनी आपलं सगळं जीवन स्वामीजींच्या पोटी अर्पण करायला स्वामीजींच्या कामात गुंतायला प्रकारे सुरुवात केली. एकदा सतत बोलायच्या कथांच्या नादामध्ये मी त्यांना विचारलं की तू लग्न करणार का नाही करणार, कारण तुझ्यावर संध्याचा एवढा प्रभाव आहे. संध्याचे पूर्ण वेळ प्रचार करतात तसं आयुष्यभर परमार्थ करायचा आहे व्रत ठेवायचं आणि विवाह करून काहीही कौटुंबिक जबाबदारी संसारिक जबाबदारी कुठलीही स्वीकारायची नाही. अशा रीतीने तो जीवन जगणार आहे त्या काय करणार आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिलं असं मला सुंदर होत. मी म्हणले की मी माझं जीवन कसं घालणार, मी लग्न करणार का नाही करणार हे आत्ता मी तसं नाही ठरवत. माझं जीवन मी स्वामीजी सांगतील त्या प्रमाणात घालवणार. सगळेपणाबद्दल मी आपल्याला सांगतो ते म्हणजे माझं जीवन मी स्वामीजी सांगतील त्याप्रमाणे घालवणार. आता लग्न करणार का न करणार याला मी जास्त महत्व देत नाही. स्वामीजी आपल्याला सांगतात की आत्मज्ञान हे आपल्या जीवनातलं जन्म लक्ष आहे, ते आपलं प्रमुख ध्येय आहे. आणि ते म्हणतात की प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही एकत्र होऊ शकतं, एकत्र यशस्वीपणे करता येतं. आता जर त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि त्यांची तशी इच्छा आहे तर मी लग्न सुद्धा करेन. लग्नच केलं पाहिजे किंवा लग्न आधीच केलं पाहिजे अशा कुठल्या अतिकटींमध्ये न अडकता स्वामीजींना अभिप्रेत आहे ते जीवन करणं, स्वामीजींना अभिप्रेत आहे कशा पद्धतीनं जीवन करणं हे आपल्याला जास्त महत्वाचं आहे. आता त्यांनी मला समजावून सांगितल्यावर मला फार त्यांच्याविषयी प्रेम वाटलं. माझ्यासाठी या सगळ्या घटना नवीन होत्या. माझ्यासाठी संस्थे अशा पद्धतीचं समर्थन व्यक्त होत होतं, अशा पद्धतीचं हस्तिचे प्रेम व्यक्त होत होत हे खूप नवीन होत. परंतु त्याचा निश्चित माझ्यावर धोकार होत गेला. स्वामीजींचं सांगणं असं होतं की प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही तलवारी तुम्ही एका मनात ठेवू शकता. या दोन्हीही योग्य तरुणी विवेकाने जर का आपण राहिलो तर आपण दोन्हीही गोष्टी यशस्वी करून दाखवू शकतो. आणि प्रपंच हा कितीही केला तरी तो मुळातच नाटका आहे. प्रपंच मुळीचं नाटका जाणूनही तरावा नेटका नेटका करताही शिकार होत जातो. तसे तसे रंग उडणारेच आहेत, इकट तिकट होणारेच आहेत. कितीही तुम्ही गडबड करा तरी प्रपंच हा हळूहळू तुमच्या हातातून निघून जाणारा प्रकार आणि परमार्थ मात्र कायमचा आपल्याबरोबर राहणारा असा प्रयत्न आहे. आत्मज्ञान हे आपल्याला कधीही सोडून जाऊ शकणार, नवोद प्रेम हे आपल्याला कधीही सोडून जाऊ शकणार नाही. याविषयी सगळ्या आपल्या जीवनात पूर्ण खात्री करून ठेवलेली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी आपलं जीवन घडवलेलं होतं. आपल्या नोकरीबद्दल सुद्धा माझं त्यांचं पूर्ण झालेलं होतं. एकदा मी त्याला विचारलं की बँकेमध्ये युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये ते क्लिअरिकल पोस्टवर होते आणि त्यांच्या एकदम वागण्याकरता त्यांची जी बुद्धिमत्ता प्रवृत्त होत असते त्यांच्या तर्कात बोलण्यात त्यांच्या आकलनात तर माझ्या सांगायचं असतं की माझा जर ऑफिसरच्या परीक्षेला घेतला तर त्याला बऱ्याच शक्य ऑफिसर होऊ शकतो, कारण त्यावेळेला त्यांचे क्लार्क म्हणून नोकरी करायला सुरुवात झाला आणि मग नंतर परीक्षा घेऊन ऑफिसर होणार एक फार मोठं महत्वाचं असं एक अचिव्हमेंट समजली पाहिजे. म्हणजे जसं पीएचडी म्हणा किंवा अमेरिकेत एम एस करून पीएचडी करणं म्हणा किंवा हार्वर्ड एमबीए होणं म्हणा वगैरे अशाच्या अशा एक मोठ्या अशा बुद्धीच्या दृष्टीने महत्वाच्या घटना समजल्या जात असतात. बँकेत ऑफिसर म्हणा आणि जेवढ्या तरुण वेळात जेवढ्या लवकर होईल तेवढ्या त्यांना पुढे भवितव्य सांगतात वगैरे असू येतात त्यावेळेची एक संकल्पना होती. तर मी त्यांना विचारलं की कितीतरी आपल्या केंद्रात येणारे साधा माझे चित्र मी फक्त तिथे ऑफिसरला घातल्याचे खडतर करत असतात. तू काय करतो ऑफिसरच्या परीक्षेला? तर त्यांनी मला उत्तर असं दिलं की ऑफिसरच्या परीक्षेला मी जर का बसलो तर ऑफिसर मी होणार त्यात काही शंका नाही, पण ऑफिसर झाल्यानंतर मी काही पुण्यात राहू शकणार. मला असं ठरवलं की आपण स्वामीजींच्या जवळ असतो, आता अर्थात आपण सर्वजण अगोदरच आहात, त्याच्यासाठी असं तुम्हाला काहीही मदत करत नाही की तुम्ही स्वामीजींना प्रश्न करायला त्यांच्याबद्दल चुकीचा अर्थ काही आपल्या मनात यायला नको म्हणून ते आधीच सांगतो. आपण आपल्या साधे पत्रकारांना त्यांच्या जीवनातली स्वामी आपल्या सद्गुरूंच्या प्रती असलेलं जे समर्थन आहे ते व्यक्त आहे. तर पत्रांबाबा म्हणाला की त्यांच्या ठिकाणी मी माझं जीवन समर्पित करायचं असं ठरवलेलं आहे. ते त्यांच्याजवळ राहायचं, त्यांच्याजवळ राहून मला जेवढी नोकरी करता येईल तेवढी नोकरी मी करणार. त्यावेळेला बँकांमधले जे पगार होते तर ते मध्यमवर्गीय त्यावेळेच जे आयुष्य होतं पुण्यातलं त्या पुण्यातल्या मध्यमवर्गीय आयुष्यासाठी पुरेस असं होतं. ते मला म्हटलं की मला 1000-1200 रुपये पगार मिळतो, 1983 तारखी ही हा पगार मी आपल्याला सांगतो, तर मला 1000-1200 रुपये पगार मिळतो. त्याच्यातून आमचं व्यवस्थित बघू शकतो, तसंच आमच्या दादांचं पेन्शन आहे, दादांची नोकरी द्यायला कमी होती त्यांचा पगार आहे आणि कारण की घरामध्ये असतो त्यांच्या दाईचं लग्न झालेलं होतं त्यामुळे मला हा पगार कुठतो आणि आम्ही काटकसरी राहतो त्यामुळे अजून जास्त काही पैसे मिळावे असं मला सध्या वाटत नाही. तुम्ही मला सुरुवातीला वाटत होता आपण काही पार्ट टाइम जॉब करावा, पण आता मी तो सगळा विचार सोडून दिला. आता राहिला प्रश्न म्हणजे ऑफिसर काय होत नाही याचा अर्थ मी असं सांगितलं की मी ऑफिसर होणार नाही, मला ऑफिसर व्हायचं नाही, कारण ऑफिसर होऊन पुण्याच्या बाहेर जायचं आणि वेगवेगळे त्याने धंदा करत राहायचा या उद्योगामध्ये मी पडणार नाही. आणि मी मोठा ऑफिसर होईल, मग ऑफिसरचा असिस्टंट मॅनेजर होईल, मॅनेजर होईल, काय काय होईल, पण त्यांनी माझ्या हातात मला जे प्राप्त करून घ्यायचंय ते काही येणार नाही. अशा रीतीने स्वामीजींबद्दल त्यांची निष्ठा ही अगदी सुरुवातीपासून अशी प्रगत झालेली दिसते. त्यावेळेला आम्ही येणारी जी मुलं होतो त्या मुलांना सुद्धा म्हणजे असं ठरवलं आमच्या ओळखी व्हायला लागल्या, त्या ओळखी एकत्रित ओळखींच्या माध्यमातून एकत्र येणं या उपक्रमाला सुद्धा त्यांनी सुरुवात केली. आपण केंद्रामध्ये युवा केंद्रामध्ये भेटतो, त्याच्यानंतर आपण प्रवासाला येतो, दुकानात भेटतो, पण ज्याच्याही सभीकडे जाऊन आपले वैयक्तिक संबंध निर्माण झाले पाहिजे, आपल्या घरातल्या लोकांचे आपल्याशी आपल्या इतर मुलांचे संबंध निर्माण झाले पाहिजे. आता त्यांचा एक नग प्रयत्न चालू होतो, त्याचा जो भाग करून त्यांनी असं ठरवलं की आपण करूया की जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा आमच्या कोणाच्या ना कोणा घरची लोक गावाला जात असतात सुट्ट्यांच्या गावामध्ये, तर त्यांनी असं ठरवलं की आपण जशा घरचे मंडळी बाकीचे सगळे गावाला गेलेले असतील तिथे आपण जायचं आणि तिथे जाऊन आपण भरपूर फायदा करायचं. आता आपण शिबिरांमध्ये बहुतेक सर्वजण आला असतात, तर शिबिरांमध्ये आपण ज्या पद्धतीने साधना करतो त्याच्याही पेक्षा जास्त 3-3 तासाच्या ध्यानाच्या बैठकी करणे, ते 2-2 तासाच्या नावाच्या बैठकी करणे, आपण भजन अशा प्रकारचा कार्यक्रम नियोजन करत असता असं त्यांनी सुरू केलं. आता एवढा पहिला कार्यक्रम केला माझ्या घरातली मंडळी सगळी गावाला गेलेली होती. माझ्या घरी सहा सात जण त्या वेळेला असलेले सगळे मित्र ते सगळे आम्ही जमलो आणि आम्ही खूप आनंदाने दोन-तीन दिवस झालो. दुकानची वेळ झाली सकाळी सुद्धा स्वामींच्या दुकानात साडेनऊ वाजता आरती असायची. त्याला आम्ही कधी कधी जात असतो आणि संध्याकाळी साडेसातला आरती असायची, प्रार्थना असेल त्याला ते सगळेजण जायचे आणि स्वामीजी विचारायचे काय चाललंय तुमचं. त्यांना माहिती होतं की आम्ही असे असे एकत्रित राहतोय आणि साधना करतोय, तर ते विचारायचे की तुम्ही काय काय करता, काय साधना करता. तर त्यांना हे जेव्हा त्यांनी ते ऐकायचे तेव्हा त्यांना फार संतोष व्हायचा, त्यांना याचा खूप आनंद होत असे. मकरांना आपल्या सगळ्या जीवनामध्ये सद्गुरूंकडे समर्पित होण्याचा एक छंदच लागलेला होता असं माझ्या लक्षात आलं. मला आठवतं 1981 साली हुजूर पाडव्यामध्ये एक केंद्राचा वर्धापन दिन झाला. त्यावेळेला हे स्वामींनी सांगितलं की मकरंद दुसरा तुझं मनोगत त्या कार्यक्रमामध्ये व्यक्त कर. तर 100-200-250 लोक त्या कार्यक्रमाला जमलेली होती. लक्ष्मीबरोबर सुदूर पाडव्या जी शाळा आहे त्याच्या हॉलमध्ये तो कार्यक्रम झाला. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यात त्यांनी सगळ्या लोकांच्या तर एक मनोगत व्यक्त केलं. ते मनोगत सुद्धा खूप प्रभावी पद्धतीने त्यांनी सांगितलं, खूप तेजस्वी पद्धतीने त्यांनी सांगितलं. ते असं म्हणले की आपल्याला स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा वर्धापन दिन त्याच्या दिवशी महत्वाचं त्यांनी जे सांगितलं त्याने आपल्याला त्यांनी आम्ही आमचं जीवन स्वामीजीला अभिप्रेत असेल तशा प्रकारे आम्ही घडवू. आमच्यामध्ये असलेल्या सर्व शक्तीनिशी स्वामींच्या व शुद्ध परमार्थाच्या कार्यात सहभागात होतो. स्वामीजींचा परमार्थ हा आमच्या जीवनाला स्पर्श करणारा आहे आणि त्यांना जसं अभिप्रेत आहे तसं आत्मदर्शनाचं ध्येय आणि इतर सर्व कर्म करत असताना प्राप्त करून दे असं मला स्वामीजी पुढे सांगावं असं वाटतं, असं स्वामीजी पुढे आश्वासन द्यावं असं वाटतं. हे त्यांचं मनोगत ऐकल्यानंतर स्वामीजींना अत्यंत संतोष झाला. त्यानंतरचं त्यांचं जे प्रवचन होतं त्याचा त्यांनी जसा उल्लेख सुद्धा केला. ते असं म्हणले की मकरंदचं मनोगत ऐकून माझ्या आशा आज पुन्हा एकदा संघटित झाल्या आहेत. शुद्ध परमार्थाला उज्ज्वल भविष्य आहे ज्यात मला आता वेळ मात्र संपलेलं नाही. आपल्या शिष्याकडून जेव्हा अशा प्रकारचं संकल्प सद्गुरू ऐकतात, अशा प्रकारची कमिटमेंट जेव्हा त्यांना बघायला मिळते तेव्हा त्यांना काय आनंद होत असेल, किती समाधान होत असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यांचं जीवन त्यांनी मकरंदनाथांनी एक प्रकारे स्वामीजींच्या ठिकाणी समर्पित करायला सुरुवात केली. त्या समर्पणामध्ये अवलंबर नव्हतं, त्या समर्पणामध्ये माझ्या समर्पणाची दखल घ्यावी अशी भावना नव्हती. सगळ्यात शोभून दिसणारं, सगळ्यात हृदयाला माझ्याकडून मिळणारं ते म्हणजे त्यांचं साधन, त्यांचं केंद्राच्या सर्व कामामध्ये असलेलं अमानित्व. या अमानित्वाने मी खूप आकर्षित असा होत गेलो. या अमानित्वाने माझी अशी निश्चित खात्री आहे की स्वामीजी सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्यावर खूप प्रेम करायला लागले. स्वामीजींचं विशेष लक्ष मकरंदनाथांवर अगदी सुरुवातीपासून होतं. अनेक असंख्य कार्यक्रम झाले केंद्राचे मोठे, बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये स्वामीजींचा कटाक्ष होता की मकरांनी आपले विचार व्यक्त करावे. जर त्या ओळ्यांवर निरूपण असेल तर मकरांनी त्या ओळ्यांवर निरूपण करावं. तर त्या मनोगत खाण्याचं असेल तर मनोगत मकरांनी करावं. काही महत्वाचं निवेदन असेल तर ते महत्वाचं निवेदन मकरांनी करावं. त्याच्यामागची भूमिका अशी होती की स्वामीजींना त्याच्याविषयी खूप खात्री वाटायला लागली. आपण परमेश्वर नुसत्या केंद्रात येतो एवढ्यावर खात्री वाटत नाही. संतांना खात्री वाटण्याचे मापदंड खूप वेगळे असतात. संतांना संतांचे मापदंड हे बरेच अंतरंग असतात. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या वयात असलेले भाव, त्या व्यक्तीच्या अंतकरणात असलेली निष्ठा, समर्थन याचा मागोवा घेतला जातो. आणि त्या दृष्टीने स्वामीजींनी मकरंदनाथांवर खूप प्रेम केलं, खूप विश्वास टाकायला सुरुवात केली. आणि मकरंदनाथांचं तर प्रेम नदीचा प्रवाह जसा उत्तरोत्तर मोठा मोठा होत जातो समुद्राला मिळत तसंच त्यांचं होतं. अनेक प्रसंग खऱ्या राज्याने सांगू शकेल, पण आदितीने मला दिलेली वेळ आता संपलेली आहे. या ठिकाणी थांबतो. मला एवढं सांगायचं की मकरंदनाथांचं जीवन जवळून बघण्याचा मला भाग्य लागतं. माझं त्यावेळेचं जे काही आकलन होतं, माझी जी काही बुद्धी होती, त्यानुसार मला काही प्रसंग लक्षात राहिले आठवतात. आणि तशी उपकृती लावण्याचा मी आता प्रयत्न करतो. ते आताच्या स्थितीला मी जोडून बघायचा प्रयत्न करतो. तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यांच्या मनात असलेलं स्वामीजींविषयीचं प्रेम, स्वामीजींच्या विषयी त्यांच्या मनात असलेला अत्यंतिक गुरुभाव आणि स्वामीजींना स्वामीजींचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि स्वामीजींचा त्यांच्याविषयी असलेला पुत्रवत स्वभाव हे दोन्हीही फार विलोभनीय आहेत, फार आदर्शभूत आहेत. आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या प्रसंगी ज्या स्थितीत आहोत, त्या स्थितीत राहून सुद्धा आपण आपल्या सद्गुरूंवर असं प्रेम करू शकतो. सद्गुरू सुद्धा हे प्रेम ओळखू शकतात, त्या प्रेमाला प्रतिसाद देऊ शकतात. स्वामी मकरंदनाथांच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आपण सर्वांनी उत्तरोत्तर क्रमशः असाच प्रयत्न करूया की आपलं सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पण वाढत राहील. सद्गुरूंवरचं आपलं प्रेम हे रोज वृद्धिंगत होत जाईल, रोज वर्धिष्ठ होत जाईल. सद्गुरूंचं आपल्यावरचं प्रेम हे निश्चित राहणार, त्याची श्रद्धा वाढायला काहीही ताकद नाही. आणि ओम सत्सं.
निलिंगदादांच्या या आठवणी थांबूच नाही असं वाटत होतं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आता ह्याच्यानंतर सतत सौ गौरी सरदेसाई एक अभंग सादर करत. गौरी.
हॅलो, अजित ऐकू येत आहे?
हो हो येत आहे.
स्वामीजी नमस्कार. Good.
माता धैन पुरे गुण गाता सर्व मंगलाचे सार सर्व मंगलाचे सार मुख सिद्धीचे भंडार मुख सिद्धीचे भंडार गुण गाता धैन पुरे गुण गाता धैन पुरे गुण गाता धैन पुरे गुण गाता तुका म्हणे सुख तुका म्हणे सुख
आशीर्वचनाचा कार्यक्रम आहे. आपण स्वामीजींना अशी प्रार्थना करूया की त्यांनी आपलं आशीर्वचन आम्हाला द्यावं. स्वामी
हरी हरी हो अदिती अदिती मी सुरुवात करू.
हो स्वामीजी
हरी 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 सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. आजच्या या यूएसएच्या केंद्रामध्ये आपण सर्वजण एक वाढदिवस साजरा करतो आहोत. गौरीच्या अभंगामध्ये मी इतकं रंगून गेलो संपल्यावर अचानक आपल्याला आता बोलायचं याचं भान निर्माण व्हायला देखील जरा वेळच लागला. नरेश उमाताई यांनी केलेलं निरूपण ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक या नाव सत्वगुण आजचा हा सगळा कार्यक्रम वेगवेगळ्या अंगाने पण ज्याकरता हा कार्यक्रम आहे त्या दिशेनेच वाढदिवसाच्या दिशेने चाललेला असा होता. ऐश्वर्याने देखील म्हटलेली प्रार्थना आणि मिलिंदादांचं देखील आठवणींचा किंवा स्मृतींचा कार्यक्रम मला असं लक्षात येतं
की अति अति लहानपणापासून याचा अर्थ 15व्या वर्षापासून आपल्याला ईश्वर दर्शन व्हावं, आत्मदर्शन व्हावं किंवा ईश्वर दर्शन कसं असेल, आत्मदर्शन कसं असेल अशा प्रकारचं कुतूहल माझ्या मनामध्ये जाग झालं. स्वामीजींकडे आल्यानंतर मिलिंदाबांनी जे सांगितलं ते त्यामुळे माझ्या सगळ्या स्मृती परत एक प्रकारे जाग्या झाल्या. स्वामीजींकडे आल्यापासून स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची एक विलक्षण भुरळ अशी निर्माण झाली. असंही विश्वासाने वाटायला लागलं की आपल्या मनामध्ये जी सुप्त इच्छा आहे ईश्वर दर्शनाची अथवा आत्मदर्शनाची ती यांच्या संगतीमध्ये निश्चित पूर्ण होणार असं असल्यामुळे त्यांच्या संगतीची खूप आवड निर्माण झाली. सत्संगाची आवड मी धरली. स्वामीजींचा जितका मिळेल तितका सहवास जसं मिलिंदाबांनी आता सांगितलं की सकाळी ध्यान मग दुकानात जाणं मग ऑफिस वगैरे करून आल्यानंतर परत अर्धा पाऊण तासासाठी दुकानात जाणं, रात्री प्रवचनाला जाणं, स्वामींखेरीज दुसरं काही जीवन नसावं अशा प्रकारे माझं जीवन सुरू झालं. त्यांची प्रत्यक्ष संगती, त्यांच्याकडून श्रवण करणं, त्यांचे स्वैर विचार देखील आवडीने ऐकणं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तयांचे विसाट शब्द सुखे म्हणो जात येती वेद, सदैव सच्चिदानंद कान व्हावा तो. अशा प्रकारे दुकानात ते काही फार प्रवचन निरूपण करत नसत पण विविध प्रकारच्या विषयांवर ते सहज आणि स्वैर जे बोलत असत अथवा अर्थात विविध प्रकारचे विचार म्हणजे ईश्वरासंबंधीचे विचार असत, साधने संबंधीचे विचार असत पण ते विचार ऐकणं हे जणू वेदमंत्र ऐकण्यासारखं असं होऊ लागलं. त्यांना शरण जावं असं तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच खूप प्रकर्षाने वाटलं आणि अशा प्रकारे त्यांना मनानी आम्ही शरण गेलो असं मला वाटतं. ते म्हणतील तसं करायचं. इतका मोठा जीवनाचा निर्णय देखील घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा डळमळीतपणा असा वाटत नाही. आणि त्या निर्णयाचं पालन देखील कशाही परिस्थितीत करायचंच असा निश्चय करायला आणि तो राबवायला देखील कधीही त्याच्यापासून मागं जावं असं वाटलं नाही. माझं जीवन कसं घडलं यासंबंधीच सगळा कार्यक्रम जवळपास झाला आणि तो इतका अचूक होता की मला माझ्याबद्दल फारसं याच्यापेक्षा वेगळं जे तुम्ही सांगितलं त्यापेक्षा असं सांगताही येणार नाही. मी एक प्रकारे असं ठरवलं की स्वामीजींकडून श्रवण करायचं आणि जमेल तसं त्याचं चिंतन करायचं. श्रवण आणि त्याच्यावर चिंतन असं केल्यानंतर ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्यासाठी फार कठीण आहे असं लक्षात यायला लागलं पण यथाशक्य आपण ते व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न करायचा. जसं माया ही मोठी दुस्तर आहे आणि माया ही तरून गेलं पाहिजे असं स्वामीजी म्हणाले मयि मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतांतरन्ति ते। तर हे नुसतं श्रवण करून होणार नाही, आपण मायेत सापडलं हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि मायेतून सुटण्यासाठी भगवंताला शरण जाण्याची कृती देखील घडली पाहिजे। तसंच मायेतून सुटण्यासाठी आवश्यक असणारं धैर्य देखील दाखवलं पाहिजे। एवढं सगळं जर झालं तर परमार्थ यशस्वी व्हायचा, नाहीतर नुसता श्रवणाचा मामला होऊन जाईल असा प्रयत्न करायला लागलो। पुढे पुढे जसं अधिक श्रवण झालं, 3-4 वर्ष श्रवण झालं, तसं माझ्या मनात असं यायला लागलं की श्रवणाच्या आधी आपण थोडस जर चिंतन केलं तर बरं होईल। म्हणून पुढच्या काळामध्ये मी स्वामीजीच्या ग्रंथांवरून अभ्यास करत असत, ते ग्रंथ माहीत असल्यामुळं त्या ग्रंथांवरून आधी वाचून जात असे आणि थोडस चिंतन करत असे आणि मग श्रवणाला बसत असे। माझ्या लक्षात असं यायला लागलं की स्वामीजींचं जे निरूपण आहे ते अत्यंत उत्स्फूर्त विषयाला धरून स्वतःच्या प्रतीतीचं आणि आपण ज्याचं चिंतन केलं त्या सगळ्याचा आढावा घेणारं पण त्याच्यातलं योग्य ते प्रगट होणं आणि जे त्यांना जे त्यांच्या दृष्टीने पटणार नाही असं वाटेल तर ते बाजूला सारणं, अशा प्रकारचं त्यांचं निरूपण होत आहे असं माझ्या लक्षात आलं। मुख्यतः प्रतीतीच्या आत्मप्रतीतीच्या बळावर ते बोलत असत, शास्त्र प्रचितीच्या बळावर ते बोलत असत आणि गुरु प्रचितीच्या बळावर ते बोलत असत असं लक्षात यायला लागलं। त्यामुळं दुसरी गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की आपणही स्वामीजी जे सांगतात ते ठामपणाने सांगायला काहीच हरकत नाही, जी गुरु प्रचिती आहे ती सांगायला हरकत काहीच नाही, शास्त्र प्रचिती आहे ती अत्यंत ठामपणाने सांगायला हरकत काहीच नाही आणि आत्मप्रचिती करता तर दीर्घकाळ साधना करायला पाहिजे। स्वामीजींच्या प्रवचनातून आम्ही सगळ्यांनीच प्रेरणा घेतली, ती प्रेरणा एका बाजूने ध्यानाची होती आणि दुसऱ्या बाजूने आचरणाची होती। तास दीड तास ध्यान विशेष करून सुरुवातीच्या या कित्येक वर्षांच्या काळात तर दीड तासाची ध्यानाची बैठक ही अपरिहार्यच अशा प्रकारेच आम्ही बसत होतो असं मला आठवतं। मग मिलिंदाबांनी सांगितलं तसं कधी कधी जास्त ध्यानाच्या बैठकी अशा देखील जरूर आम्ही करत असू। आचरणाचा जो भाग आहे त्या आचरणाच्या भागामध्ये सद्विचार जसे आपण ऐकतो तसं सत्क्रिया ही वाढवणं ही आपली गरज आहे आणि आपली जबाबदारी आहे आणि असत्क्रिया म्हणजे संसारामध्ये खूप रमणं या गोष्टी नसल्याच पाहिजेत, पण नसल्या पाहिजेत हे जर शक्य नसेल तर कमीत कमी असल्या पाहिजेत, त्या सोडूनच दिल्या पाहिजेत आणि सोडण्याचा अभ्यासच करायला पाहिजे असं अशा प्रकारचा अभ्यास करायला सुरुवात केली। म्हणून श्रवणापासून एका बाजूने साधना वाढायला लागली आणि दुसऱ्या बाजूने आचरणाचा अभ्यास हा यथाशक्य व्हायला लागला। श्रवणाचा अजून एक परिणाम झाला असं मला वाटतं, तो परिणाम ही दुहेरी होता। एक म्हणजे श्रवणामुळे स्वामीजींवरचं प्रेम, स्वामीजींवरची श्रद्धा वाढली, श्रवणामुळे परमार्थावरचं प्रेम आणि परमार्थावरची श्रद्धा वाढली। दुसरं म्हणजे श्रवणामधूनच आपण स्वामीजींच्या कार्यामध्ये सेवक होऊन असावं असा भाव वाटला आणि सेवा करण्याची इच्छा आणि स्फूर्ती प्रेरणा निर्माण झाली। परमार्थ आपल्या अंगात मुरवण्यासाठी काही विशेष अभ्यास हा करावा लागतो। जेव्हा मी लोकलनी जात असे चिंचवडला आणि मग नंतरही वेगवेगळ्या संसार सुरू झाला, मुलं झाली, घरामध्ये विविध प्रकारच्या परिस्थितीला सामोरं जायला लागत होतं, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये स्वरूपस्थिती राखण्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास ही गोष्ट न विसरता करायला पाहिजे असं माझ्या लक्षात आलं. केवळ ध्यान पुरेसं नाहीये, केवळ बाह्य आचरण देखील पुरेसं नाहीये. गुणांचा स्वीकार आणि अवगुणांचा त्याग, असत्क्रियेचा त्याग आणि स्वामीजींवरची भक्ती आणि प्रेम फार वाढणं आणि स्वामीजींच्या कार्याची सेवा करणं हे तर आहेच, पण याच्याबरोबर काहीही झालं तरी स्वरूपस्थिती सोडायला नको. स्वामीजी जसं म्हणत, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, अशा प्रकारे राहणं ही गरजेची गोष्ट आहे असं लक्षात आलं. परमात्मा म्हणजे अदृश्य, सूक्ष्म, अलक्ष अशी वस्तू, ती आपल्या अंतर्यामी आहेच आहे, अशा प्रकारचा ठाम विश्वास बाळगणं आणि उत्कट ध्यान जेव्हा होईल तेव्हा त्याची प्रत्यक्ष प्रचिती घेणं. रोज उत्कट ध्यान होत नाही असं माझ्या लक्षात आलं, पण या प्रचितीने हा विश्वास अधिकाधिक वाढायला मात्र मदत व्हायला लागली. समर्थांच्या भाषेमध्ये साध्यच होऊन राहण्याचा अभ्यास हा साधकाला प्रगतीसाठी फार आवश्यक आहे. साध्यच होऊन साधना करणं हे प्रगतीसाठी फार आवश्यक आहे. हे मानसिक भाव असतील पण ते आत्मविश्वास फार वाढवतात. साधक, साधना आणि साध्य याच्यामध्ये साधकांनी आपण तेच आहोत, साध्यच आहोत हे न विसरता उपासना केली पाहिजे. एक एक सूत्र त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला, तो म्हणजे आपण असावं आणि नसावं. प्रत्येक ठिकाणी आपण गुरुकार्यात तर देह मन बुद्धीने असावंच असावं. प्रत्यक्ष सहभाग द्यावाच द्यावा, पण अहंतेच्या अभिमानाच्या अंगाने नसावं. या अशा प्रकारच्या अभ्यासाने साधनेतली सूक्ष्मता वाढते असं माझ्या लक्षात यायला लागलं. करण्याचा अभिमान सोडून काम करणं, मग ते काम घरातलं असो अथवा ऑफिसचं असो अथवा केंद्रात केलेली सेवा असो, आपण करतो आहोत याचा अभिमान सोडून काम करणं. मला असं वाटतं की अनेक प्रकारचे अभिमान सोडावे लागतात आणि ते सोडण्याबाबत आपण जागरूक असावं लागतं. जसा कुळाभिमान आहे, आपल्या प्रत्येकाला एक कुळ आहे. आपल्या इथं भारतात तर जात या नावाची अशी एक प्रकार गोष्ट आहे की जी जात नाही ती जात कायम तुमच्या बरोबर असते. प्रपंच ही अशीच एक गोष्ट आहे की त्याचा कसा आणि केव्हा अभिमान जडेल सांगता येत नाही. आपल्या प्रपंचाचा अभिमान म्हणजे आपल्या पत्नीचा, मुलांचा, पतीचा, आपल्या परिस्थितीचा, आपल्या शिक्षणाचा, आपल्या पदाचा, असा कोणताही अभिमान जडण्याची शक्यता असते. तसंच सर्वात फसवी गोष्ट जर कोणती असेल तर स्वतःच्या मताचा अभिमान. जेव्हा दुसऱ्याचं काही एक मत आहे तेव्हा आपल्या मतामध्ये त्या मताने भर घालता जर आली तर पाहावं. आपल्या मताची आणि दुसऱ्याच्या मताची सांगड घालून पुढे जाता आलं तर पाहावं असं सुचायला लागलं. असं झाल्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडून लोकसंग्रह घडला, कारण दुसऱ्याला नेहमी त्याचं ऐकलेलं आवडतं. आपण जर आपलंच रेटत गेलो तर दुसऱ्याला ते तितकंसं पसंत पडत नाही. मताचा जर आपल्या मतामध्ये समावेश केला, कारण आपलं मत ही परिपूर्णच असेल अशा प्रकारचा अभिमान जर टाकला तर ते शक्य देखील आहे. असं झाल्यामुळे मी लोकाभिमुख झालो असं मला वाटतं, नाहीतर इतका लोकाभिमुख होण्यासारखी माझी प्रकृती नाही. मी संघाच्या कामामध्ये जरूर होतो, तरी देखील एकूण अंतर्मुखच वृत्ती होती. तर या कारणामुळे माझ्या अवतीभोवती ज्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास खूप वाढला असं माझ्या लक्षात येत. तसंच एकूण विरोध होत असतो जो कुठल्याही कामामध्ये, 10 लोक एकत्र जमले की आपल्याला विरोध होतो आहे अशा प्रकारचा एक भ्रम किंवा भास माणसाला निर्माण होतो, तोही अभिमानापोटीच होतो. दुसऱ्याने आपलं पटत नाहीये किंवा आपल्या विरोधात दुसरे आहेत अशा प्रकारचा एक भाव निर्माण होण्याची शक्यता असते. जर लोकांना जपलं तर विरोध कमी होत जातो. तसं स्वामीजींच्या इथे येणाऱ्या समुदायामध्ये देखील एक प्रकारे अविरोध वृत्तीने मी आणि माझ्याबरोबर प्रयत्न करणारी आम्ही काही मंडळी अशी निश्चित राहू लागलो. आपल्या प्रपंचामध्ये जे घडेल ते त्यावेळेला जसं घडेल तसं स्वीकारायचं, समोरचं कर्तव्य करायचं, पण अतिचिंतन करून करण्यासारखा प्रपंच हा पदार्थ नाही. अशा प्रकारच्या काही गोष्टी या थोकताळ्यासारख्या निश्चित आपल्या ठिकाणी असल्या पाहिजेत. जर अतिचिंतन करायचं असेल तर ते आपल्या आत्मस्वरूपाचंच करावं. स्वामीजी तर म्हणत असत की तुम्ही आणि तुमची पत्नी मिळून ठरवा की प्रपंचाचं चिंतन किती वेळ आपल्याला करायचं आहे. 15 मिनिटं करायचं आहे रोज आणि बसा रात्री 10 ते 10:15 आणि काय बोलायचं ते बोला, प्रपंचाचं चिंतन करा. पण येतात आता प्रपंचाचं चिंतन काय कामाचं? त्याऐवजी प्रपंचाचा उपयोग परमार्थ करता येऊ शकतो. अशा प्रकारे मला असं वाटतं की मी प्रयत्न केला. याही प्रयत्नांबाबत जर सांगायचं झालं तर मी थोडासा त्यावेळेला इतका ठरवून आणि इतकं चिंतन करून वर्तन करत असेन असं मला वाटत नाही. काही एक निश्चितच ठरवलेलं होतं, बाकीचं जे आता सांगतो आहे ते घडलंही स्वामीजींवर विश्वास ठेवला त्याची परिणिती आहे असं मला वाटतं. मागवरून पाहिलं तर मला असं वाटतं की माझ्या जीवनाचं हे धोरण होतं. तुमच्या सर्वांच्या समोर या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या स्वतःच्या गत जीवनाबद्दल किंवा निश्चयाबद्दल बोलताना मला अशा करता आनंद होत आहे की त्याच्यातून साधकाला आवश्यक अशी जीवन घडायला जर मदत झाली तर मला खूप आनंदच होईल. या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि या वाढदिवसाचं दुसरं प्रयोजन तरी नक्की काय असणार आहे. असं असल्यामुळं या प्रकाराने आपल्या जीवनामध्ये मागं घडलेल्या जीवनामध्ये डोकावून आपल्याला जे त्या जीवनाबद्दल वाटतं ते तुमच्या समोर ठेवल्यामुळं जर या तऱ्हेचा उपयोग होत असेल तर स्वामीजींनी आपल्या सर्वांकडून जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याच्याकरता तो उपयोगीच ठरणार आहे. असं असल्यामुळेच हे वाढदिवस साजरे केले जातात याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि आता मी जे सांगतो आहे तो माझा अभ्यास पूर्ण झाला म्हणून सांगत नसून त्या प्रकारे धोरण ठरवल्यामुळे या अभ्यासाचा निरंतर स्वामीजींच्या कृपेने हा अभ्यास माझ्या सकट आपल्या सगळ्यांकडून घडो ही स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरी ओम तत्सत. हरी हरी
स्वामीजी, तुम्हाला अभिप्रेत असलेलं जीवन घडवण्याचा आम्ही देखील खूप प्रयत्न करू असं या वाटीचं सांगावंच वाटतं. तसंच परमेश्वराच्या चरणी आपल्या दीर्घ आयु आणि आरोग्य, तसंच पूजनीय सौ मधुराताईचं देखील दीर्घ आयु आणि आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आता यानंतर आपला कार्यक्रम इथे संपतोय. तर तत्पूर्वी आपण जे जे लोक जॉईन झाले आहेत नावं वाटते. स्वामीजी आपल्याला वेळ आहे ना, नमस्कार करू देत सगळ्यांना.
मला वेळ आहे आणि मी दादा एकत्र विकत असलेले डिस्करेज झाल्यामुळे ते इकडे आलेले
आहेत. बरं बरं
आम्ही बघूया.
चालेल, मग मी नावं घेते आणि सर्वांनी नमस्कार करायला काही हरकत नाही. संतप्त मंगेश मस्कर.
स्वामीजी नमस्कार करतो. मंगेश.
रीता देशपांडे.
स्वामीजी नमस्कार करते.
नमस्कार.
माताई कुलकर्णी.
नमस्कार.
अभिजित आणि सुप्रिया ब्रह्मे.
सुप्रिया नमस्कार करतो.
प्रसाद राजाज्ञा. मनीषा कुटे.
स्वामीजी नमस्कार.
मंजिरी बिंदवाले.
नमस्कार करते स्वामीजी.
स्वामीजी नमस्कार
करते. मावशी मधुकर काका आणि दीपा गळीकडे.
नमस्कार स्वामीजी.
नमस्कार स्वामीजी.
नमस्कार स्वामीजी.
विश्वनाथ आणि मधुरा भावे.
स्वामीजी नमस्कार करतो.
मी नमस्कार करते. शीतल हलवड.
नमस्कार करते स्वामीजी.
शीतल कालवड.
नमस्कार करते स्वामीजी.
नरेश खुडे.
नमस्कार करतो स्वामीजी.
निलेश खुडे. जितेंद्र कुलकर्णी. गौतम निवेदिता, तसंच गौतमची आई आणि तो लीनाताई गोळे.
समजा त्या सगळ्यांसाठी नमस्कार करते.
होडी सरदेसाई.
हॅलो स्वामीजी, आमच्या सगळ्यांचा नमस्कार.
मै देशपांडे.
स्वामीजी नमस्कार करतो.
ऐश्वर्या केदार आणि ऐश्वर्याचे आई वडील पण आहेत.
स्वामीजी नमस्कार आमच्या सगळ्यांकडे.
संदीप आणि ऊर्जा पाटील.
स्वामीजी नमस्कार करतो.
स्वामीजी नमस्कार करते.
पल्लवी इनामदार. रुचा पाठक.
स्वामीजी नमस्कार करते.
हो बोल. पंकज आणि सीता.
स्वामीजी नमस्कार करतो. लक्ष्मीच्या आई पण आहे.
स्वामी आत्मीय नमस्कार.
लक्ष्मीचा करतो.
नीलन आणि विवेक फाळ.
स्वामीजी नमस्कार करते.
स्वामीजी नमस्कार करतो.
शुभांगी साठे.
स्वामीजी नमस्कार करते.
लीला आणि सुंदर काका नायडू.
स्वामीजी नमस्कार करते.
काका नमस्कार.
नमस्कार.
रोहित कर्णिक आणि त्याचे आई वडील सर आहेत.
नमस्कार.
अनेक वगैरे
स्वामीजी नमस्कार.
विनिता महाजन आणि विनिताचे आई वडील सर आहेत. स्वामीजी सगळ्यांतर्फे नमस्कार करते. आता मी जेवढी नावं लिहिली होती तेवढी संपली आहे. ह्याच्यानंतर जर कोणी जॉईन झालं असेल तर तुम्ही नाव सांगायला हरकत नाही.
मी वसुंधरा जोशी आणि रमेंद्र जोशी यांच्यासाठी नमस्कार. स्वामीजी उमा बोलते. नमस्कार.
स्वामीजी मी अश्विनी छत्रे. नमस्कार.
स्वामीजी मी वीणा मुजुमदार. मी नमस्कार करते.
नमस्कार.
बघा
स्वामीजी मी समीर आणि पल्लवी शिंत्रे. नमस्कार करतो आम्ही दोघे.
स्वामीजी महेश शेठ बोलत. नमस्कार करतो.
नमस्कार.
स्वामीजी शुभेच्छा आणि प्रणाम करते. नीताशा. प्रणाम.
झालेच असं वाटतंय. तर
आपण स्वामीजी मी रोहन बोलतोय. माझे आई बाबा पण जॉईन झाले पण ते दुसऱ्या फोनवरती आहे त्याच्यामुळे त्यांचा आवाज नाही येऊ शकत. पण ते नमस्कार.
गजर करून आपण थांबूया का. मुला परमहंस सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सनसंतन की जय. जय रघुवीर.